संघ घेतला दाखलेला
लग तोरल माझ जात येग तोरल ग तोरल माझ जात मी कदाळी ते गदाळी ते कणी कोंडा मी कदाळी ते गदाळी ते कणी कोंडा येग तोरल ग तोरल माझ जात येग तोरल ग तोरल माझ जात डव्या तत ग तत तोरल माझ जात येग तोरल ग तोरल माझ जात हाय दुगीच्या ग दुगीच्या वडीचा हाय दोगीच्या ग दोगीच्या वडीचा कसे हव्यात ग हव्यात दुगी तिगी एक सिनच्या ग सिनच्या बसू दुगी एक सिनच्या ग सिनच्या बसू दुगी जात्या माझ्या तुग माझ्या तू इसवार जात्या माझ्या तुर माझ्या तू इसवार नक मजला ग मजला जड येऊ नक मजला रे मजला जड येऊ तुझ कळण रे कळण आणि बाऊ तुझ कळण रे कळण आणि बाऊ
तुझ मना येते
तुम्ही ना तुम्ही शांताबाई
कसे लावे
तुम्ही इकडे आमच्याकडे काय म्हणतात माहितीये का
एक सिनेचे दोघी जणी
जिला येत नाही का
दोघी जणी
तिनं आमामध्ये याव आणि काय हरळीमध्ये कुंदा सपदून याव
दुसरं काय
बहिणीच्या भावानी ओव्या गाताना राहू नये मुख्या दळणाची भाकर भावाला देऊ नये कशाला गावावर हा मावशी तुम्हाला येत नाही गाणं येत नाही
येत तर काय
एक मिनिट थांबा ना एक मिनिट काय झालं एक मिनिट त्यांना मध्ये इकडे या हो शांता मावशी या बरं
जागा सोडा जरा जागा सोडा
तुम्ही इकडे या बरं एक मिनिट या बरं इकडे तुम्हाला जे गाणे येतात ना तुम्हाला सगळ्यात जास्त गाणे येतात मला माहिती आहे ते काय आता
बरं म्हण आता कसलं पण म्हणायचं
तुम्हाला जे येतात बरं का गणगोतावर म्हणा भावावर म्हणा बहिणीवर म्हणा अडंग्या पडंग्याचं म्हणा आगडा दगडाचं म्हणा काय कशाचं म्हणायचं ते म्हणा हा पुढे घेऊ काय
पुढे
या ना तुम्ही
अजून कधी पुढे सर
मी येऊ का इथं बसायला नको ना नाही तर मग मी तुम्हाला साथ द्यायला येतो इथे बस
मावशी तुम्ही लाजायचं काही कारणच नाही अजिबात खरंच
बरं
का मावशी इकडे